चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 29 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट ऑक्टोबर 2020 चा कोटा जाहीर झाल्यानंतर बाजार शांत राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30 चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरात S30 साखरेचा व्यापार 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3241 ते 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला। तामिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3450 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $368.20 डॉलर प्रति टन राहिला, आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.78 होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 12.78 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.6566 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 2951 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $39.93 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 39.93 अंकांनी खाली येऊन 37,973.22 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 5.15 अंकांनी खाली येऊन 11,222.40 अंकावर बंद झाला।